नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज मुंबईत राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली. महाराष्ट्र देशातलं अग्रणी औद्योगिक राज्य असल्याचं राज्यपालांनी यावेळी नमूद केलं. विकसित महाराष्ट्रासाठी 2026 ते 2030 या कालावधीसाठी महाराष्ट्र उद्योग सेवा धोरण राबवलं जाईल, ज्याद्वारे राज्यात 50 लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाच्या GDP मध्ये राज्याचं योगदान 13.5% जास्त असून थेट परदेशी गुंतवणुकीपैकी 39% गुंतवणूक राज्यामध्ये झाली आहे, असं ते म्हणाले. यावर्षी स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं झालेल्या परिषदेत 18 देशांच्या विविध उद्योगांसोबत राज्याचे 30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले असून यामुळे 40 लाख रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. राज्यात झालेल्या परकीय गुंतवणुकीबद्दल माहिती देताना ते म्हणाले,
महाराष्ट्र को वर्ष 2024-25 में देश में सबसे अधिक 1,64,875 करोड़ रुपए का प्रत्यक्ष विदेशी निवेश प्राप्त हुआ है, जो भारत में प्राप्त कुल प्रत्यक्ष विदेशी निवेश के 39% है. महाराष्ट्र को 2025-26 के वित्तीय वर्ष के प्रथम छमाही में 91,337 करोड़ रुपए का प्रत्यक्ष विदेशी निवेश प्राप्त हुआ है. विकसित महाराष्ट्र 2047 के लिए एक व्यापक और नीतिगत कार्य योजना तैयार की है और राज्य की अर्थव्यवस्था को 2047 तक $5 ट्रिलियन तक बढ़ावा देने के लिए विजन मैनेजमेंट यूनिट स्थापित किया है.
कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर केला जात असून बंदर विकास जहाज निर्मिती क्षेत्रासाठी विशेष धोरण आखण्यात आल्याचं राज्यपालांनी सांगितलं. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही देत राज्याच्या सीमावर्ती भागातल्या नागरिकांच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. महाराष्ट्र उद्योग आणि गुंतवणूक धोरण, रोजगार निर्मितीसाठी उपाययोजना, रत्ने आणि आभूषण धोरण 2025, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग कॉमिक्स याबाबतचं धोरण, जागतिक सामर्थ्य केंद्र, गडचिरोलीला स्टील हब, विदर्भाला स्टील कॉरिडॉर म्हणून विकसित करणं, भूखंडांचं पारदर्शक वितरण करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली, महाराष्ट्र स्टार्टअप आणि उद्योग परिवर्तन धोरण, राज्यातल्या खेळाडूंच्या यशाबद्दल सरकारने केलेलं कौतुक आदी मुद्द्यांवर राज्यपालांनी अभिभाषणातून प्रकाश टाकला. त्यानंतर विधानसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा परिचय करून दिला. सभागृहात दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा शोकप्रस्ताव मांडताना मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्या कार्याला उजाळा दिला. धाडसी स्वभाव, कामात सातत्य, कार्यमग्नता, नियोजनबद्ध काम या अजित पवार यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा त्यांनी उल्लेख केला. दरम्यान अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विधानभवनातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात आज राजाजी उत्सव साजरा केला जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या उत्सवाचं उद्घाटन झालं. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांच्या राष्ट्रपती भवनातील पुतळ्याचं अनावरणही राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. ब्रिटिश वास्तुविशारद एडविन लुटियन्स यांच्या पुतळ्याच्या जागेवर हा पुतळा उभारण्यात आला आहे. लंडन इथं काल 79वा ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार बाफ्टा 2026 हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट निर्मित बुंग या मणिपुरी विनोदी नाटक चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपटाच्या श्रेणीत पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. संत गाडगे महाराज यांची 150वी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या निवासस्थानी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर यांनी संत गाडगे महाराज यांना अभिवादन केलं. मनपा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात आयुक्त जी श्रीकांत यांच्यासह विविध प्रभागाचे नगरसेवक उपस्थित होते. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत भारत सरकारमार्फत करण्यात आलेल्या मानांकनात नंदुरबार जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. काल मुंबईत झालेल्या पुरस्कार सोहळ्यात नंदुरबार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10